मसले मामुंटात गो आशा तातून रावतेल्यांक देवान देणी फाव केल्यात साबा देणी घेऊन एक एकलो चोलोई आपले कारबार दिसान दीस बदलो जावन गोंया सगले जाला मुदा आतां वेता तुयें दिसता मेशिनान काम केलेले आदी तांकां वारून काम केलें त्या वावराड्यांनी ताच्या कामान ताका सगलो आदार दिलो मिना फोडूंक शेतां रोवंक ताचे बायलांनी आतां बोटी दोरयान नुस्तें मारून हाडटा आदी जुरिस्कार घालून नुस्तें मारलें कारव्यांनी ताणी दोरयान मारून हाडलेले नुस्तें आमकां घरा लागीं हाडून दिले नुस्तें कानीन कायदो पाळलो पुलिसांनी तुवें तुजी सेवा केली त्या दोतोरांनी स्वताक झुजोन कायदो राखलो त्या आदवोगादांनी आमचें देव सांव सांबावलें त्या पाद्रींनी आदलें दूद पियोन जाणटी जायते वर्सां जियेले लेले म्हणून त्या दूदकारांनी आतां भुरगीं सकाळीं पसऱ्यार वचोन हाडटा आदी उंडेगारा लागीं हाडून दिले पदरांनी आदी वखद कशें पियोन मजबूत आसले तो निसरो काडलोलो म्हणून त्या रेंद्रांनी आमच्या काजारांक सोयाल मार्यो करून दिल्यो आमच्या त्यादल्या त्योयांनी रांगोळ गोळ फेस्ताचो उगडा स्वेचो ना त्या आदल्या मुजगाचो आयज पासून दर्जो वर दवरला कोंकणी भाशेचो आतून मुखिया आमच्या तियात रिश्टाचो बरेंच गोंयांत आदले कांय दिसो येवन बायले बोललेले आमी गोंया सोडून गालफारी येवन रावले म्हजे भाशेन या दिनारांक भुल्लेले आमी मायपायच्या सांगाताक शेतान काम करी आतां दिसता तेंच काम त्या गाठयांनी केलेले त्या फुडें गोंया अशें जाता